सोमवार दिनांक 26 अप्रैल 2004।
यत्कृपान्दे परमानन्दमाशवम् गुरुदेवेश्वर गुरुस्वाक्षगुरवे नम
अदम्भित्वम् अहिंसा शान्तिः आर्द्रम् आचार्यपाशनम् शौचम् धैर्यम् आत्मविनिग्रहः ज्ञानाची अमानित्वम् आणि अदम्भित्वम् या दोन पदांवर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान आतापर्यंत आपण पाहतो। मामित्व आणि दंभित्व या दोन गोष्टी अज्ञानाचं लक्षण घेऊन समोर आहेत आणि अमानित्व आणि अदंभित्व या दोन गोष्टी ज्ञानाचं लक्षण म्हणून समोर आहेत। मामित्व आणि दंभित्व हे साधकाचे अवगुण म्हणून समोर आहेत, तर अमानित्व आणि अदंभित्व हे साधकाच्या ठिकाणी आवश्यक असणारे गुण म्हणून समोर आहेत। साधकाचा प्रवास
हा अंततः शेवटी त्याला आत्म्याकडे घेऊन जाणारा असा असायला हवा आणि आत्म्याकडे जाण्याच्या प्रवासामध्ये जर अडथळा कशाचा आहे तर देहभावाचा अडथळा येतो। देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जे समर्थ म्हणतात
ते असं करतात की त्यांच्या
खेरीज असं घडल्याखेरीज ज्ञानाकडे वाटचाल अशक्य आहे
आणि मामित्व आणि गंभीरत्व हे जे दोन साधकाच्या ठिकाणी असणारे अवगुण असं आता आपण म्हणालो हे अवगुण देहबुद्धीवर सुस्थिर राखण्यासाठी म्हणून मदत करतात। देहबुद्धीतून ते बाहेर पडूच देत नाही म्हणून अमानित्व आणि अगंभीत्व ही जशी ज्ञानाची लक्षणं आहेत
तशी साधकाला उपयोगी अशी
अभ्यासाला उपयोगी अशी देखील लक्षणं समजली पाहिजेत। तसंच अजून एक महत्वाचं
लक्षण म्हणजे अहिंसा
ज्याच्या ठिकाणी मानित्व पुरेपूर आहे
तो जसा दंभ वागवणार
तसा त्याच्या मानित्वाला लक्षात असला
की हिंसा त्याच्या ठिकाणी दिसणार उफाळून येणार
या गुणांचा देखील एकमेकांशी संबंध आहे,
अवगुणांचा देखील एकमेकांशी संबंध आहे। एक जर दृढमूल असेल
तर सर्व त्याच्या अवतीभोवती आहेत असं दर्शवतात।
जर अमानित्व दृढमूल असेल पक्क असेल
तर त्याच्या अवतीभोवती
अदंभित्व अहिंसा शांतीही आर्जवम ही सगळी लक्षणं दाटीवाटी करून असणार
हे गृहित आहे
आणि जर मानित्व पक्क असेल तर मग बाकीचे अवगुण देखील तितकेच पक्के पक्क्या प्रमाणामध्ये
साधकाच्या अवतीभोवती असणार हा नियम आहे। हिंसा आणि अहिंसा याच्यावर शास्त्रांनी खूप चर्चा केलेली आहे। जसं सत्य आणि असत्य याच्यावर शास्त्रांनी खूप चर्चा केली तसंच हिंसा आणि अहिंसा याच्यावर देखील शास्त्रांनी खूप चर्चा केलेली आहे. सत्याचा निर्णय करायचा कधी केव्हा कशासाठी याच्यासंबंधी शास्त्रांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तसंच हिंसा आणि अहिंसा याच्याबद्दल देखील शास्त्रांनी खूप विचार केलेला आहे. हिंसा आणि अहिंसा या शब्दांच्या भोवती समाजकारण, राजकारण, राष्ट्रकारण अशी गुंतलेली आढळतात. कित्येकांना सत्य म्हणजे वाचिक सत्य, शाश्वत असं सत्य याच्यामध्ये फरक करता येत नाही. जर गाय एका बाजूनी पळत आली आणि रस्त्याला फाटा आहे तर एका फाट्याने निघून गेली आणि तिच्या मागोमाग कसाई आला आणि त्या कसायाने विचारलं की गाय कुठे गेलेली आहे, तर गाय ज्या दिशेला गेलेली आहे ती दिशा दाखवणं म्हणजे सत्य. आपण काय करायचं? हे सत्य आणि असत्य याचा जो निर्णय आहे भल्या भल्यांचा गोंधळ या बाबतीत झालेला दिसतो. जेव्हा अश्वत्थामा या नावाचा हत्ती युद्धामध्ये मारला गेला, ठरवून केलेलं म्हणजे ज्याला गेम प्लॅन असं म्हणतात तसं कृष्णाच्या सांगण्यावरून ठरवून केलेलं होतं की अश्वत्थामा नावाचा हत्ती मारायचा आणि अश्वत्थामा मेला अशी सगळीकडे ओरड निर्माण करायची असं ठरलं आणि त्याप्रमाणे केलं गेलं. सगळीकडे जल्लोष झाला की अश्वत्थामा मेला. आता अश्वत्थामा मेला खरोखरच युद्धाच्या एवढ्या खंडुमीमध्ये आपला मुलगा गेला की न गेला हे समजायचं कसं? कोणाला विचारायचं असा प्रश्न निर्माण झाला.
जसं 5-7 प्लेअरनी जर अपील केलं, खूप जोरदार अपील केलं, तर एखाद वेळेला चांगल्या अंपायरचा देखील गोंधळ उडायची शक्यता असते. म्हणून आता नियमांमध्ये असंही आहे की वारंवार अशा प्रकारची अपीलं करायची नाही, आणि जर अशी अपील वारंवार केली तर त्याला दंड देखील ठरवलेला आहे. म्हणून युधिष्ठिराकडे
द्रोणाचार्यांनी विचारायला म्हणून काय केलं खरं म्हणजे,
आणि त्याला तर पढवून ठेवलेला होता. अश्वत्थामा गेलाय ना, तर अश्वत्थामा गेला असं म्हणायचं बस. आणि अश्वत्थामा नावाचा हत्ती गेलाय असं काय द्रोण थोडेच विचारायला येणार आहेत की हत्ती गेलाय का, ते हेच विचारायला येणार की अश्वत्थामा गेला हे बरोबर आहे की नाही, हे सत्य आहे की नाही. तेव्हा युधिष्ठिराने अश्वत्थामा गेला असं सांगितलं आणि मग नरोवा कुंजरोवा असं तो पुटपुटला असं म्हणतात, म्हणजे त्याचा दोष आपल्याकडे येऊ नये म्हणून तो पुटपुटला. आणि तेवढ्या करता त्याचा रथ युद्धामध्ये जमिनीला लागून कधी जात नसे, जमिनीच्या वर काय एक वीज चार बोट म्हणा काय असा त्याचा रथ जात असेल तर तो जमिनीला टेकला असं म्हणतात. युधिष्ठिराचा रथ जमिनीला टेकला म्हणजे टेकायलाच हवा होता, जमिनीच्या वरून सत्य कधी चालत नाही. कोणी तार्किक तर्कट असं म्हणायची शक्यता आहे की रथ जमिनीच्या वरून चालेलच कसा, तर तो टेकलेलाच चांगला आणि अशा सत्यांनी तो टेकून जमिनीवर टेकून गेलेलाच बरा म्हणून तो टेकला. कारण अशा प्रकारचं सत्य सांभाळणारा व्यावहारिकतेच्यापेक्षा काहीतरी उंचावरच्या कल्पनेवरून जात असतो की ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात म्हणून त्याचा रथ टेकला म्हणा. तसंच हिंसा आणि अहिंसा याचा निर्णय करायचा कसा, कोणती हिंसा धरायची कोणती अहिंसा धरायची, मी असं ऐकलंय की आपल्या इथं येणाऱ्या एका साधकाला त्याच्या मुलांनी असं की तुम्ही केंद्रात जाता आणि आम्हाला एवढे रागवता, हिंसा आणि अहिंसा. आता वडील केंद्रात जातात ही तर खरी गोष्ट आहे, पण मुलांनी त्याकरता वडिलांना जाणीव द्यावी हे योग्य की अयोग्य? आता तुमचा राग कमी व्हायला पाहिजे होता आणि अजून कमी झालेला नाही, वडील कशाकरता रागवत आहेत? त्या रागवण्याने वडिलांचा कोणता फायदा आहे का मुलाचा फायदा आहे? आणि वडील देखील लगेच निस्तेज होऊन गेले, माझ्याकडे आले आणि मला असं विचारत होते की अजून माझा क्रोध कमी होत नाहीये का? तर मुलांनी जाणीव करून दिली की तुम्ही केंद्रात जाता आणि रागवता तसे. म्हणून मी म्हटलं की सत्य आणि असत्य याच्या संबंधी जसा गोंधळ कायम आहे तसं अहिंसा आणि हिंसा याच्या संबंधी देखील एक प्रकारचा गोंधळ कायम आहे, न संपणारा असा गोंधळ चालूच आहे. भगवद्गीता जी सांगितली गेली ती भगवद्गीता अर्जुनाला त्याचं कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करावं म्हणून सांगितली गेली, आणि अर्जुनाचं जे कर्तव्य कर्म होतं ते हिंसेचं होतं. त्यावेळेला अर्जुनाच्या समोर कर्तव्य म्हणून जी गोष्ट उभी होती तर त्याच्यातून हिंसेखेरीज दुसरं काहीही निष्पन्न होणार नव्हतं, आणि तरी देखील त्याच भगवद्गीतेमध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं म्हणून स्वतः भगवंत अर्जुनाला अहिंसा हे ज्ञानाचं लक्षण सांगताहेत. म्हणून तर गोंधळ वाढत गेलेला आहे. हिंसेचा मूळ जर आधार कोणता असेल कोणत्याही हिंसेचा, तर मनस्विता आत्मीयता स्वतःविषयी काही विशेष भाव असणं हा हिंसेचा मूळ आधार आहे. कडक का बोललं जातं, तोडून का बोललं जातं, तर कुठेतरी आत्मीयता मीपणा दुखावला गेला की लगेच हिंसा बाहेर येते लगेच. आणि अहिंसेचा पाया हा व्यापकतेवर असा अवलंबून आहे. अर्जुनाची जी अहिंसा होती ती अहिंसा भगवंतांना मानवली नाही. खरं म्हणजे अर्जुनाला भगवंतांनी म्हणायला काही हरकत नव्हती की या सगळ्या युद्धभूमीवर तू मला एकटाच सापडलास, की जो खरोखरच युद्धाला आणि हिंसेला नको म्हणतो आहे. तू आणि मी दोघंही हिमालयात जाऊ, वस्तुत असं जीवन कोणाला हवं आहे हिंसेचं? योग्य व्यक्ती मला भेटलास. पण भगवंतांनी अर्जुनाला तसं काही सांगितलं नाही. अर्जुन जो गलित गात्र झाला, गांडीव धनुष्य माझ्या हातातून निसटून पडेल की काय असं मला वाटतं असं अर्जुन म्हणायला लागला. माझ्या सर्वांगाला घाम आलेला आहे, एक प्रकारचा कंप सुटलेला आहे असं जे अर्जुन म्हणत होता. ते संस्कार क्षत्रियत्वाचे संस्कार झालेले होते. याच्या आधी अर्जुनाने कधी युद्ध पाहिलेलं नव्हतं, अशातला भाग नव्हता. त्यांनी अनेक वेळेला युद्ध केलेली होती आणि एकेकट्याने देखील अनेकांचा पराभव अनेक वेळेला केलेला होता. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला एकट्या अर्जुनाने आर्यावर्तातल्या सगळ्या राजांच्या विरुद्ध एकट्याने युद्ध केलेलं होतं आणि त्याच्यात तो विजयी झालेला होता. ते उत्तर गोग्रहणाच्या प्रसंगाच्या वेळेस देखील एकट्या अर्जुनाने सर्वांशी युद्ध केलेलं होतं. युद्ध सोडून अर्जुन जर निघून गेला असता तर क्षात्रवृत्ती त्याच्यापासून निघून गेली नसती. मात्र त्यावेळेला अर्जुन युद्धाच्या शक्यतेने युद्धाच्या कल्पनेने कासावीस झालेला होता हेही तेवढं खरंच होत. क्षत्रियत्वाचे जे संस्कार केले जातात तर ते संस्कार हिंसेसाठीच असतात. क्षत्रियत्वाचे संस्कार कशासाठी केले जातात त्याच्यामागे कल्पना काय आहे, त्याच्यामागे मारणं आणि मरणं एवढी कल्पना आहे त्यासाठीच हे संस्कार केलेले असतात. आणि असे संस्कार त्याच्यावर परिपूर्ण झालेले होते. असे संस्कार झालेले असताना देखील समोर असणारं जे चित्र होतं ते चित्र पाहून म्हणजे जी आत्मीयता होती त्याच्या हृदयात अंतःकरणामध्ये जे जमलेले लोक होते त्यांच्याविषयी त्यामुळे त्याच्या अंतःकरणात कालवा कालव निर्माण झाली. ती त्याची अहिंसा होती. त्याची जर अहिंसा असती तर गोपालकृष्णांना आवडलंच असतं. त्याची ती अहिंसा होती तर त्याचं ते ममत्व होतं. या ममत्वाच्या पोटी देखील खरा महत्वाचा असा मी असतो. मी मारणारा आहे आणि हे सर्व मरणारे आहेत. आतापर्यंत जे विजय मिळवलेले होते त्या विजयामुळे जर एखाद्या योद्ध्याला आपण मारणारे आहोत, नेहमीच आपण मारणारे आहोत असं वाटलं तर नवल नाही. त्याच्यापैकी अर्जुन एक होता, त्याला पराजय माहीत नव्हता. त्याची युद्ध करण्याची जी शैली होती तर ती शैली देखील विलक्षण होती. असं वर्णन आहे महाभारतामध्ये की अर्जुनाच्या डोक्यावर त्याचं धनुष्य सगळ्या दिशेला तोंड करून फिरत असत. आपल्या डोळ्यासमोर युद्धाची जी कल्पना आहे ती एक आपली कामटी वाकवलेली समोर धरलेली आहे आणि एक एक बाण लावतो आहे. तसा अर्जुन युद्ध करत नसे. एका वेळेला अनेक बाण त्याच्या प्रत्यंचेवर तो चढवत असे आणि अनेक दिशांना तो सोडत असे असं वर्णन आहे. आणि तेही गोलाकार असा तो लढत असे. एखादा जेव्हा महारथी असतो शास्त्रामध्ये त्याचं वर्णन 10,000 योद्ध्यांबरोबर एकटा युद्ध करण्याच्या क्षमतेचा तो महारथी म्हटलेला असतो. तो काही उगीच नाही. अशा पद्धतीने अर्जुन युद्ध करत असे. आणि त्यांनी युद्धामध्ये कधी रक्त पाहिलेलं नव्हतं असंही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तर तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठावो फेडिला, पवाडा तुवा दिधला गंधर्वासी अशी अर्जुनाची स्तुती केलेली आहे. प्रत्यक्ष शंकरांबरोबर दोन हात त्यांनी केलेले होते. त्यांनी सोडलेला बाण आणि त्या व्याधानी म्हणजे शंकरांनीच, ते शंकर होते, त्यांनी सोडलेला बाण एका वेळेला लक्ष्याला लागलेला होता. आणि ही शिकार कोणाची याच्यावरून त्यांच्यामध्ये युद्ध निर्माण झालं. हे युद्ध कधी निर्माण झालं? त्यावेळेला तो तपश्चर्येला बसलेला होता. तेव्हा तपश्चर्येतून उठून त्यांनी ते युद्ध केलेलं होतं. म्हणजे तो तपश्चर्येच्या प्रवृत्तीचा नव्हता, तो युद्धाच्या प्रवृत्तीचा होता. युद्धाचे संस्कार त्याच्यावर झालेले होते. आणि ज्याच्यावर कृपा करायची, ज्याला एखादं अमोघ असं अस्त्र द्यायचं त्याची परीक्षा करण्यासाठी म्हणून शंकरांनी स्वतः भिल्लाचा वेश धारण करून त्या शिकारीचं निमित्त केलं. असं वर्णन आहे की शांतपणाने बसलेला अर्जुन तपश्चर्येकरता म्हणून आणि कशाकरता तर ते पशुपतास्त्र मिळावं म्हणून. साधी तपश्चर्या नव्हती. अशा वेळेला आपल्या दिशेने एक सावध येत आहे. हे साध्या हालचालीवरून, खुरांच्या हालचालीवरून असेल, पण अर्जुनाला समजल्याबरोबर डोळे उघडून त्यांनी धनुष्य हातात घेतलं. म्हणजे तपश्चर्या करायला बसलेला असताना देखील शेजारी धनुष्य ठेवून बसलेला होता. अशा प्रवृत्तीचा मनुष्य युद्ध नको असं म्हणत होता. ही अहिंसा नव्हती. म्हणून जेव्हा मीपणा असतो, मी मारीन असं तो म्हणत होता, तेव्हा त्याचा जो मी होता तो फार बलिष्ठ होता. आपल्यासारखा जेव्हा मी मारीन असं म्हणतो तेव्हा आपल्यालाही खात्री नसते की आपण मारू. दुसऱ्यांना तर माहीतच असतं की हा मारणार नाही. मी मुल्ला नसरुद्दीनची एक गमतीशीर गोष्ट अशी वाचली की एकदा मुल्ला नसरुद्दीन आपल्या गाढवावर बसून बाजारपेठेमध्ये खरेदी करता म्हणून गेला आणि गाढव बाजारामध्ये सोडून दुकानामध्ये तो खरेदी करत होता आणि याचं गाढव खूप उपद्व्याप करत होतं. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा कधीही रागवला नाही, इतका मुल्ला त्या दिवशी रागवला, अत्यंत संतापला. कारण त्याचं जे गाढव होतं त्या गाढवाला कोणीतरी ऑइल पेंट फासलेला होता, सगळ्या बाजूनी ऑइल पेंट फासलेला होता. तर मुल्ला इतका चिडलेला होता की हा कोण मनुष्य आहे तो माल दाखवा असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून लोकांनी सांगितलं की तो जो त्या माणसाने हा ऑइल पेंट लावलेला आहे तो तिकडे ते जुगार गृह आहे तिथं जुगार खेळायला गेलेला आहे. म्हणून तावा तावानी मुल्ला त्या जुगार गृहामध्ये गेला आणि तिथं गेल्यावर त्यांनी चौकशी केली, मोठ्यांदा ओरडून चौकशी केली की हा मनुष्य कोण. तेव्हा त्याच्या कल्पनेच्या कितीतरी मोठा असा मनुष्य त्याच्या समोर येऊन उभा राहिला. तो मुल्लाला म्हणायला लागला की काय काम आहे. तेव्हा मुल्ला असं म्हणाला, नाही तुम्हाला मी सांगायला आलोय की तुम्ही पहिला हात दिलेला होता तो सुकला आहे, जर दुसरा हात द्यायचा असेल तर यावं असं तुम्हाला सांगायला आलं. आपली जी अहिंसा आणि आपली जी हिंसा तर ही फार मर्यादित असते, पण अर्जुनाच्या कल्पनेमध्ये त्याचा जो मी होता तो मी फार बलवत्तर होता. त्यांनी गंधर्वांबरोबर युद्ध केलेलं होतं आणि त्या युद्धामध्ये त्यांनी गंधर्वांना पराभूत केलेलं होतं. अशा प्रकारचा अर्जुन दलित गात्र झालेला होता तर तो हिंसा होईल या भयानी नाही, तर आप्त स्वकीय मरतील या भयानी गलित गात्र झालेला होता. म्हणजे जो खरा मी असतो, ज्याच्या ठिकाणी अहम अत्यंत मजबूत असतो, पक्का असतो, असा मनुष्य जेव्हा युद्धाकरता प्रवृत्त होतो त्यावेळेला पुरत्या अभिमानाने तो युद्ध करत असतो. तुम्ही कल्पना करा की अगदी भगवद्गीतेच्या प्रारंभी सगळी वर्णनं वगैरे झाली की भीम म्हणाला आमचं असं अशा प्रकारचं सैन्य आहे, दुर्योधन म्हणाला की असं अशा प्रकारचं आमचं सैन्य आहे, दुर्योधनानेच ही वर्णनं केली आणि मग सर्वांनी आपले आपले शंख फुंकले आणि ते शंख फुंकल्यानंतर अर्जुन म्हणजे युद्धाचा आवेश सर्वांना निर्माण झाल्यानंतर अर्जुन भगवंतांना असं म्हणाला की मला कोणाकोणाबरोबर लढायचं आहे ते तरी एकदा पाहून घेऊ असं म्हणून त्यांनी व्रत पुढे घेऊन जायला सांगितलं. ही काही येरा गबाळा अशा माणसाची गोष्ट आहे का की आपला रथ आपल्या बाजूकडून पुढे मध्ये नेऊन उभा करायचा, एकदा चेहरे तर पाहून घेऊ असं म्हणायचं, जवळून तर पाहू की मला कोणाकोणाशी लढायचंय, केवढी वीरवृत्ती असेल. ही सगळी वीरवृत्ती दर्शनाने नाहीशी झाली. त्याला तिथं जी काही मंडळी दिसली, त्याच्यात भाऊ होते, मामे होते, सासरे होते, आजे होते, गुरु होते, मुलं होती, पुतणे होते, नातू होते, दोन्ही सैन्यातले दिसायला लागले. तो काय तिथं जाऊन तिकडेच पाहत होता असं नाही, तिकडे पाहत होता तसं इकडेही पाहत असणार. आणि त्याच्या मनामध्ये असा विचार आला की या सर्वांचा संहार होणार. त्याच्यातली काही मंडळी त्यांनी पाहिलेलीही नव्हती. म्हणजे दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण हा त्यांनी पाहिलेलाही नव्हता, तसंच अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा त्या मंडळींनी पाहिलेला देखील नव्हता. मध्ये काही काळ निघून गेलेला होता वनवासाचा, अज्ञातवासाचा असा, आणि मग त्याच्यानंतर नुसते एकमेकांना खलित एक पाठवत होते, दरम्यान ही मुलं मोठी झालेली होती, एकमेकांना पाहिलेली नव्हती. अशा मंडळींविषयी अर्जुनाला प्रेम निर्माण झालं. नुकतीच तरुण होऊ घातलेली मुलं आपल्या बाणांनी यांचं काय होणार आहे त्याला माहीत होतं आणि तो त्याचा अभिमान सार्थ होता, अवास्तव नव्हता, गैरवाजवी नव्हता. आणि असं असल्यामुळं अर्जुनाच्या डोळ्यासमोर एक संहार उभा राहिला. युद्धाच्या आधीच त्याला माहीत होतं की संहार होणार आहे, तरी देखील ज्या प्रकारे तो विचार करायला लागला त्या प्रकारे त्याच्या अंतःकरणात एक वैफल्याची भावना निर्माण झाली, एक मोहाची भावना निर्माण झाली. म्हणून अर्जुन जे युद्ध नको असं म्हणत होता त्याच्या मागं अहिंसेचा भाव नव्हता, तर त्याच्या मागं ममत्वाचा भाव होता, आत्मीयतेचा असा भाव होता. आणि आत्मीयतेच्या भावापोटी अर्जुन युद्ध नको असं म्हणत होता. जेव्हा मी माझं ती निवड करतो, अर्जुन आपल्या स्वतःला मी असं समजत होता आणि लढणारे आहेत हे माझे असं जेव्हा त्याला वाटायला लागलं, कधीही जेव्हा मी माझं ती निवड करतो तेव्हा अर्थात त्या निवडीच्या बाहेर जे असतात तर ते परके असतात. जेव्हा माझ्यांची मी निवड करतो तेव्हा त्याच्या बाहेर असणारे नेहमी परके म्हणून माझ्यासमोर असतात. आप आणि पर असा दोन प्रकारचा भाव निर्माण होणं ही अहंतेमुळे घडणारी गोष्ट आहे, आत्मीयतेमुळे घडणारी गोष्ट आहे, ममतेमुळे घडणारी गोष्ट आहे. आणि अहिंसा ही आप आणि पर याच्या पलीकडची अशी गोष्ट आहे, अशी कृती आहे. मी आशा करता हे सांगतो आहे की अर्जुन देखील अहिंसेचीच गोष्ट सांगत होता, पण त्याची अहिंसा ही खरी अहिंसा नव्हती. त्याची अहिंसा ही मोहातून किंवा विकारातून निर्माण झालेली अशी अहिंसा होती. असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो की अर्जुन आप आणि पर या भावनेनी युद्धाकडे पाहत होता, ममत्वानी भरलेला असा होता, आणि भीम, दुर्योधन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव या मंडळींना कोणताही प्रॉब्लेम नव्हता त्याच परिस्थितीमध्ये ते युद्ध करायला उभे राहिलेले असताना त्यांना कोणताही प्रश्न का बरं नव्हता? ज्या परिस्थितीमुळे अर्जुन हतबल झाला तीच परिस्थिती त्या सर्वांना असताना या बाकीच्यांवर त्याचा परिणाम का झाला नाही? वेगळ्या वेगळ्या कारणांनी झाला नाही. अर्जुन जरी ममत्वानी आणि मोहानी ग्रस्त झालेला होता तरी तो विचार करू शकत होता, तो विचारशील असा होता. आणि दुर्योधन, भीम अशी जी मंडळी होती तर ती विचाररहित, विचारहीन अशी होती, विचारांपासून च्युत झालेली होती. सगळ्या महाभारताच्या युद्धाचा जर सारांश पाहिला तर 100 च्या 100 कौरव फक्त भीमानी मारले. अर्जुनांनी काय पराक्रम केला? तर अर्जुनांनी भीष्मांना मारलं. कसं मारलं ते आपल्याला माहिती आहे. ती जी अंबा, अंबिका आणि अंबालिका, त्याच्यातली जी अंबा होती तर तिला भीष्मांचा सूड घ्यायचा होता आणि ती शिखंडी म्हणून अर्जुनाच्या रथावर बसलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये पुरुष नसलेल्यांशी युद्ध करणं हा भीष्मांचा बाणा नव्हता, म्हणून शिखंडीला पुढे घातलेलं होतं. आणि भीष्मांनी शिखंडीच्या रोखानी, म्हणून अर्जुनाच्या रोखानी बाण सोडणं बंद केलं. तेव्हा अर्जुन भीष्मांच्या हातात धनुष्य आहे म्हणून भीष्मांवर बाण सोडत होता. अशा प्रकारे अर्जुनांनी भीष्मांना मारलं. द्रोणाचार्यांना मारलं कसं गेलं ते तर अर्जुनांनी मारलं नाही, पण अर्जुन त्याच्यामध्ये एक सहभागी झालेला होता. तर ते मगाशी आपण पाहिलंच की अश्वत्थामा मेला अशी आवई उठवली आणि तो जो याज्ञसेन होता द्रुपदीचा द्रौपदीचा भाऊ त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की द्रोणांना मी मारीन. आपल्या वडिलांचा जो अपमान होता त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून आणि तशा तऱ्हेने द्रोणाचार्यांना मारलं गेलं आणि कर्णाला कसं मारलं गेलं कर्णाने धनुष्य हातातून टाकून दिल्यानंतर कर्णाला मारलं गेलं. अर्जुनाने मोठे वीर मारले ते असे दोन आणि बाकी सगळं युद्ध भीमाने मारलं. अर्जुनाने जयद्रथाचा कसा वध केला ते गोपाळकृष्ण होते म्हणून ते सगळं झालं, नाहीतर कठीणच होती सगळी परिस्थिती, कठीण होती. जो विचारहीन आहे तोच खरं युद्ध करू शकतो. भीमानी खरं युद्ध केलं, दुर्योधनानी खरं युद्ध केलं आणि तथाकथित जो धार्मिक मनुष्य आहे जो युद्ध देखील धार्मिकतेच्या अंगाने घेतो त्याला युद्धापासून काही प्रॉब्लेम नसतो. युधिष्ठिराला काही प्रॉब्लेम नव्हता कारण त्याचं पारंपरिक मन त्याला असं सांगत होतं की ही मोठी पर्वणी आहे, धर्मासाठी असलेलं युद्ध ही पर्वणी आहे. द्यूत देखील असेल पण ते धर्मासाठी असेल तर तो खेळायला तयार होता. पत्नीचा त्याग सुद्धा असेल पण धर्मासाठी असेल तर त्याची त्याला तयारी होती. अरण्य सेवन असेल धर्मासाठी असेल तर चालणार होतं त्याला. आणि जर कोणी राज्य देऊ केलं धर्मासाठी असेल तर त्याला चालणार होतं. युद्ध देखील धर्मासाठी असेल तर त्याला चालणार होतं, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. प्रश्न अर्जुनाला होता. विचारहीन अशा माणसाला कसला प्रश्न नसतो. युधिष्ठिरासारख्या माणसाला जे सो कॉल्ड धार्मिक असे असतात त्यांना काही प्रश्न नसतो की आपल्या धर्मामुळे का किती बळी पडतील का काय होईल, काही कर्तव्य नसतं. जर धर्माने सांगितलं की हा काफर आहे तर मारायला काही प्रॉब्लेम नाही. एरवी तो खून, एरवी मनुष्य जे करू शकणार नाही ते जर धर्माने सांगितलं तर सहज हातून घडतं. अशा रीतीने धर्म देखील डोक्यात खून चढवू शकतो. तसा युधिष्ठिर एक प्रकारे होता, स्थिर बुद्धीचा होता, तरी देखील धर्माने सांगितले म्हटल्यावर त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. अर्जुनाला मात्र हे सगळे प्रश्न होते. म्हणून एक दुर्योधनासारखी माणसं होती, अर्जुनासारखा मनुष्य होता, धर्मासारखा मनुष्य होता आणि युद्ध कर असं सांगणारा अजून एक कृष्णासारखा मनुष्य होता. अंधारात दोनच माणसं हात घालू शकतात. एक जो विचारहीन आहे असा मनुष्य अंधारात हात घालू शकतो, उडी मारू शकतो आणि दुसरा जो विचारांच्या पलीकडे गेलेला आहे, निर्विचार झालेला आहे, तर असा मनुष्य देखील अंधारात हात घालू शकतो शांतपणाने समत्व बुद्धीने. म्हणून युद्ध कर असं सांगणारे जे गोपाळकृष्ण होते ते एका वेगळ्या पातळीवरून सांगत होते आणि जो विचारशील असा मनुष्य असतो तो मनुष्य विचारहीनतेकडे जाण्याची शक्यता त्या मानाने कमी असते. असं असल्यामुळे तो पळ काढतो. विचारशील मनुष्य नेहमीच पळ काढतो. इलेक्शनमध्ये जे कमी व्होटिंग झालं ना त्याचंही तेच कारण आहे. त्याला अनालिसिस पॅरालिसिस असं म्हणतात. इतकं अनालिसिस करायचं की शेवटी पॅरालिटिक होऊन जातो मनुष्य. शेवटी तो असं ठरवतो की कशातच काही अर्थ नाही म्हणून तो स्वतः काही करत नाही. अशा प्रकारे अर्जुन युद्धापासून परावृत्त होत होता आणि भीमासारखी किंवा दुर्योधनासारखी मंडळी त्याला जर भेटली असती तर ती म्हणाली असती की मजा लूट आमच्यासारखा, हो जरा बघ आमच्याकडं, आम्हाला कळत नाही का की हे मरणार आहेत पण यांना मारायचंच आहे. आता काही विचारच नव्हता त्यांच्या ठिकाणी. पण अर्जुनाला कृष्णासारखी व्यक्ती भेटलेली होती. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापिसे इमान लोकान न हंति न निबध्यते। सर्व जगाचा जरी त्यांनी नाश केला तरी देखील त्यांनी कोणाचाही नाश केला नाही आणि तो अशा प्रकारे केलेल्या नाशामुळे बांधला जात नाही। ज्याच्या बुद्धीला लेप लागत नाही, मी कोणी आहे असा मीपणाचा ज्याच्या ठिकाणी भाव नाही आणि या भावानी ज्याची बुद्धी लिप्त होत नाही, लडबडत नाही विकारांमुळे, असा जो मनुष्य असतो त्यांनी सर्व जगताचा जरी नाश केला तरी देखील त्यांनी कोणाचाही नाश केला नाही, तो मुळीच लिप्त पावला नाही। कारण त्याची जी कृती होते ती कृती अहंकारापोटी होत नाही, हे त्या कृतीचं वैशिष्ट्य असतं। आणि भगवंत अर्जुनाला जे युद्ध करायला सांगतायत तर ते अहंकार विवर्जित होऊन तू कर्तव्य कर्म कर असं त्यांचा उपदेश आहे। त्यामुळे भगवंतांच्या तोंडीच अहिंसा हा शब्द शोभतो। जरी भगवंतांनी अर्जुनाला युद्धासारखं कर्म करायला सांगितलं तरी देखील अशा रीतीने अर्जुन ज्या पातळीवर आहे ती पातळी अहिंसकाची पातळी नाहीये, ती पातळी हिंसकाचीच पातळी आहे। हिंसक मनुष्य एकतर बाहेर पडतो युद्ध करण्यासाठी किंवा आत्मीयतेमुळं स्वजन मोहामुळं युद्ध जेव्हा टाळतो तेव्हा ती युद्ध टाळण्याची कृती हिंसेपेक्षा वेगळी नसते। त्या कृतीमध्ये देखील आतल्या हिंसेचं मरण झालेलं नसतं, लोप झालेला नसतो, तरी देखील ती गोष्ट तो टाळत असतो। म्हणून अहिंसा हा जो गुण ज्ञानी पुरुषाचा गुण म्हणून भगवंतांनी सांगितला, ती अहिंसा मीपणा विरहित ममत्वा विरहित अशी स्थिती आहे। सर्वसाधारणपणाने आपल्या आत्मकेंद्राला धक्का लागल्यानंतर मनुष्य बेभान होतो आणि हिंसेला प्रवृत्त होतो। तर अशा पुरुषाचं अंतर जर शोधू गेलं तर किती सखोल आहे याचा पत्ता देखील लागणार नाही, इतकी खोली अशा पुरुषाच्या अंतर्यामी असते। त्याच्या ठिकाणी मीपणा नसतो, त्याच्या ठिकाणी ममत्व नसतं, त्याच्या ठिकाणी स्वार्थ नसतो, त्याच्या ठिकाणी देहाचं जोपासन करण्याचा केवळ भाव नसतो, त्याच्या ठिकाणी देह संबंधित आहेत त्यांच्याच विषयी केवळ विचार करण्याची प्रवृत्ती नसते। म्हणून जसं मानित्व आणि दंभित्व हे देहबुद्धीचे विशेष भाव सांगितलेले आहेत, तसा हिंसा हा देखील देहबुद्धीचा विशेष भाव सांगितलेला आहे। आणि अशा प्रकारचा विशेष भाव ज्याच्या ठिकाणी आहे असा मनुष्य कदापिही ज्ञानाला प्राप्त होऊ शकणार नाही। म्हणून अहिंसा हा एक विशेष गुण ज्ञानी पुरुषाचा म्हणून भगवंतांनी वर्णन केलेला आहे। या अहिंसा या शब्दावर ज्ञानेश्वर महाराजांनी जवळपास 125 ओव्या लिहिलेल्या आहेत। ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपणामध्ये जी खोटी अहिंसा दांभिकतेची देखील अहिंसेमध्ये देखील दांभिकता असते, त्या दांभिकतेची खिल्ली सुरुवातीला उडवलेली आहे आणि मग अहिंसेचं खरं वर्णन केलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी जे अहिंसेचं वर्णन केलेलं आहे ते अगदी टोकाला जाऊन खूप सौम्यपणाने खूप प्रेमळपणाने असं वर्णन केलेलं आहे। इतकी पातळी अहिंसेची गाठता येईल याच्याबद्दल वा न वा असावं इतक्या उंचीवर जाऊन अहिंसेचं वर्णन इथं केलेलं आहे. आणि त्याच वेळेला अहिंसेच्या नावाखाली कशी हिंसा चालते जगामध्ये याचं देखील एक विदारक चित्र या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलेलं आहे. ते आपण आता यथाक्रम पाहणार आहोत. हे बरेच दिवस चालेल आपलं प्रकरण. पण ही जी ज्ञानाची लक्षणं आहेत ही ज्ञानाची लक्षणं लवकर लवकर संपून देखील काय जर होणार असेल तर पुढं अज्ञानाची लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत ती आपल्याला पाहायला लागणार आहे. तर याला जर वेळ लागला तर काही फारसं आपलं बिघडणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने परमार्थ आपल्या ठिकाणी जर मुरायचा असेल तर या संबंधी केलेला बारीक सारीक विचार आपल्या ठिकाणी जितका अधिकाधिक झिरपेल तितके आपण क्षेत्राच्या भावनेपासून दूर होऊन क्षेत्रज्ञ आत्मा तो मी या भावनेवर येण्याची शक्यता देखील आहे. असं असल्यामुळं आपण यथाक्रम या ओव्या पाहत राहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधत्कस्य स्वीकरणम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर स्वामी.